प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय. जेव्हा गोंधळ थांबला तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला. मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला. त्या ठिकाणी तो 3 महिने राहिला. पौल सिरिया प्रांताला समुद्रामार्गे निघाला असता यहुदी लोकांनी त्याच्या विरुद्ध कट रचला. हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले. त्याच्याबरोबर काही लोक होते. बिरुया नगराचा पुर्रासा मुलगा सोपत्र, थेसलनिका येथील आरिस्तार्क व सुकुत दर्बे येथील गायस आणि तिमत्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. ही माणसे आमच्या पुढे गेली व त्रोवस शहरास आमची वाट पाहू लागली. बेखमीर भाकरीच्या यहुदी सणानंतर आम्ही फिलिपे येथून समुद्रमार्गे निघालो आणि 5 दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे 7 दिवस राहिलो. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असता पौल त्यांच्या बरोबर बोलू लागला, कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला. माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. युतुक नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अमल चढला की तो 3रा मजल्यावरून खाली पडला. जेव्हा त्यास उचलले तेव्हा तो मरण पावलेला आढळला. पौल खाली गेला व त्यावर ओनवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, चिंता करू नका, त्याच्यात अजून जीव आहे. मग पौल वर गेला. त्याने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला. मग तो गेला. त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले. त्या सर्वांना फार समाधान झाले. तेथून आम्ही पुढे निघालो व असा या नगराची समुद्र मार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती. ती म्हणजे त्याने स्वतः पायीच जायचे. तेव्हा आम्हास तो असा येथे भेटला. तेव्हा आम्ही त्यास जहाजास घेतले आणि आम्ही मितुलेने शहरासह गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि 1 दिवसानंतर मितेल शहरास आलो, कारण पौलाने ठरवले होते की इपिस येथे थांबायचे नाही. त्यास जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता, कारण शक्य झाल्यास 50व्या दिवसाच्या सणासाठी त्यास येरुश्लेम शहरास राहायचे हवे होते. मिलेताहून इपिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडील जणांना बोलावून घेतले. जेव्हा ते आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हास माहीत आहे. मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहुदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही हे तुम्हास माहीत आहे. आणि ह्या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागे पुढे पाहिले नाही. पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहुदी व ग्रीक लोकास सारखीच साक्ष दिली. आणि आता आत्म्याच्या आज्ञेने येरुश्लेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्या बाबतीत काय घडेल हे माहीत नाही. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरास पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे. ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल जी स्वार्थ लोकांस सांगितले पाहिजे. राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. म्हणून मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागे पुढे पाहिलेले नाही. तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची ज्यांना देवाने तुम्हास दिलेले आहे त्यांची काळजी घ्या. कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. मला माहीत आहे की मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत. तुमच्यामधून सुद्धा लोक उठून शिष्यांना चुकीचे असे शिकवून आपल्या मागे घेऊन जातील. यासाठी सावध राहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले 3 वर्ष डोळ्यात अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा. आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्या मध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. मी कोणाच्याही सोन्याचा चांदीचा व कपड्याचा लोभ धरला नाही. मी आपल्या स्वतःच्या व माझ्या बरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हाताने भागविल्या हे तुम्हाला चांगले माहीत आहे. अशा रीतीने मी तुम्हाला उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहे अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजे. तो स्वतः म्हणाला, घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे. आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले. ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत या वाक्याने त्यांना फार दुःख झाले. मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.